नमस्कार, मी कौस्तुभ वीरकर, ऐकूया काही ठळक घडामोडी. भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा आज उत्तर प्रदेशात प्रयागराजच्या बमरोली तळावर झाला. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी यानिमित्त आयोजित संचलनाची पाहणी केली. संरक्षण दलप्रमुख जनरल अनिल चौहान आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी हवाई दलाच्या नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण केलं. यानिमित्त मुंबईत आयोजित केलेल्या समारंभाला राज्यपाल रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. हवाई दलाच्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रपती, प्रधानमंत्री, संरक्षण मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी भारतीय हवाई दलाचे सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत. कोल्हापूरचा शाही दसरा उत्सव राज्य शासनानं राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान असलेल्या या महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचं उद्घाटन आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते. न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभही त्यांच्या उपस्थितीत झाला. मंडणगड तालुक्यात आंबवडे या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ गावी त्यांचं स्मारक उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. अफगाणिस्तानात भूकंपात मृत्यू झालेल्यांची संख्या 2000 वर गेली आहे. स्थानिक वेळेनुसार काल सकाळी 11 वाजता पश्चिमेकडील हेरात शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर 6.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला. त्यापाठोपाठ आणखी 3 वेळा जोरदार हादरे बसले. यामध्ये अनेक इमारतींचं नुकसान झालं असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. मदतकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं स्थानिक प्रशासनानं सांगितलंय. हॉंगझू आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप आज होत आहे. भारतीय खेळाडूंनी या स्पर्धांमध्ये 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य अशी 107 पदकांची विक्रमी कामगिरी केली. पदकतालिकेत भारत चौथ्या स्थानावर आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 हून अधिक पदकं जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.